chinimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट. आज शनिवार 30 मे 2020. डोमेस्टिक मार्केट मध्ये देशभरात बाजार स्थिर राहिला. महाराष्ट्रामध्ये S30 साखरेचा व्यापार 3,110 रुपये ते 3,130 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटकामध्ये S30 साखरेचा व्यापार 3,230 रुपये ते 3,275 रुपये राहिला. तर M30 व्यापार 3,325 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेशामध्ये M30 व्यापार 3,140 रुपये ते 3,150 रुपये होता. गुजरातमध्ये S30 व्यापार 3,180 रुपये राहिला. तर M30 व्यापार 3,220 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30 व्यापार 3,260 रुपये ते 3,350 रुपये राहिला. तर M30 व्यापार 3,325 रुपये ते 3,400 रुपये राहिला.